हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
मन की किसी तेरे बाहों का सहारा मिलेगा, सहारा मिलेगा तेरा प्यार मिलेगा। तेरे बिन जिंदगी नरक बन गई है, नरक बन गई है, मौत बन गई है।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत। आणि आजच्या अध्ययनासाठी जो भाग निवडलेला आहे तो आहे अध्याय 13, याचे शीर्षक आहे वडीव वर्षाव, याचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आज आम्हाला परमेश्वर आणि सिस्टर एलन जी व्हाईट कशा प्रकारे मार्गदर्शन करीत आहेत यावर आपण आपले लक्ष केंद्रित करूयात। एकमेकावर प्रीती करा। ख्रिस्ती धर्म हा एकमेकावर प्रीती करण्यास प्रवृत्त करतो। ख्रिस्ताला त्यांच्याकडून प्रेम मिळते ज्यांना ते निर्माण केले। मानवाने स्वतःची काळजी घेऊन पवित्र राहण्याचा प्रयत्न करावा ही त्याची इच्छा आहे, कारण ते त्याचे अनुयायी आहेत। प्रत्येक आत्म्याचे तारण होईल, त्याच्या प्रीतीचे तारण होईल, कारण ते देवामध्ये असतात। खरे परिवर्तन हे स्वार्थाकडून शुद्धतेमध्ये जीवन बदलेल। देवाकडे झुकते आणि त्याची आवड निर्माण होते। देवाकडूनच एकमेकांवर प्रीती निर्माण होते। देवाशी संबंध असल्याचे बक्षीस म्हणजे दयाळूपणा व शुद्धता। हेच प्रेमाचे व शुद्धतेचे संबंध प्रत्येक ख्रिस्ती बांधवाने एकमेकांशी असावे। मजबूत वादविवाद ही ख्रिश्चनांमधील प्रेमाची गोष्ट आहे आणि यामध्ये शुद्धता असावी। मतभेद असतात त्यामुळे वाद निर्माण होतात, परंतु ख्रिस्ती बांधवामध्ये कौटुंबिक प्रेम असल्यामुळे विसरले जातात। सुवार्ता प्रचारातील वाद हे बळकट असतात, परंतु ते दयाळू पणाने व प्रेमाचे असावेत. संपूर्ण समर्पण आवश्यक आहे. मुक्तपणे केलेल्या सर्वस्वी समर्पणाचा देव स्वीकार करतो. अर्धे हृदय पापमय असेल तर स्वर्गात प्रवेश होणे शक्य नाही. तेथे त्यांना आनंद मिळणार नाही, कारण त्यांना उच्च पावित्र्याचे तत्व ठाऊक नसते. या शासनाच्या राजघराण्यात ज्यांना सुख लाभणार नाही, खरे ख्रिस्ती लोक आपल्या आत्म्याच्या खिडक्या स्वर्गाकडे उघड्या ठेवतात. असे लोक ख्रिस्ताच्या सान्निध्यात राहतात. त्यांची इच्छा ख्रिस्ताच्या इच्छेवर अवलंबून राहते. त्यांची मुख्य आशा व इच्छा ख्रिस्तासमान बनण्याची असते. पवित्र आत्म्याचा वापर करू शकत नाही. पवित्र आत्मा आपला वापर करतो. देवाचा आत्मा त्याच्या लोकांमध्ये कार्य करतो, कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई आपल्या सत्कल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. फिलिपीकरास पत्राचा 2:13. परंतु एकमेकांना हे मान्य नसते, त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे कार्य करायचे असते. यामुळे त्यांना स्वर्गीय देणगी मिळणार नाही. केवळ जे नम्रपणे देवावर अवलंबून राहतात त्यांनाच ती देणगी मिळेल, कारण ते देवाच्या मार्गप्रदर्शनाची आणि दयेची वाट पाहतात. त्यांना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन हवे असते. वडीव वर्षाचा मार्ग मोकळा करणे. मी पाहिले की कोणीही त्याच्या ताजेतवानेपणा दाखवित नव्हते, कारण त्यांनी आपला स्वार्थ, घमेंड, जगिक आकर्षण आणि प्रत्येक चुकीचे शब्द आणि वागणे यावर विजय मिळविला नव्हता. म्हणून आपण देवाच्या जवळ आणखीन जाणे आवश्यक आहे आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टींचे पालन करण्यासाठी कळकळीची प्रार्थना करून वाईटाविरुद्ध लढाई करण्यासाठी देवाच्या दिवसापर्यंत तटस्थ उभे राहिले पाहिजे. आपल्या स्वभावातील वाईटपणा काढण्यासाठीच आपल्यालाच उपाय शोधणे आवश्यक आहे. आपले शरीर देवाचे मंदिर आहे, म्हणून आपल्या आत्म्याला दूषित करणाऱ्या सर्व गोष्टी काढून मंदिर स्वच्छ करावे. असे केल्यास आपल्यावर वडीव वर्षाव होईल. आगोटीचा पाऊस हा शिष्यावर पेंटेकॉस्टच्या दिवशी पडला होता. देवाच्या लोकांनी आपल्या सर्व गोष्टी काढून देवाच्या सान्निध्यात राहण्यासाठी सुरुवात केली तर सैतान घाबरून जाईल असे होणार नाही. परंतु तरीही सर्व प्रकारचे मोह, सर्व विरुद्ध गोष्टी उघड किंवा गुप्त, या सर्वांमधून अनेक जण यशस्वीपणे बाहेर पडतात. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. जखर्या याचा 4:6. वडीव वर्षाचा पाऊस येईल आणि प्रत्येक आत्मा देवाच्या आशीर्वादाने भरेल. सर्व भ्रष्टतेपासून देव त्यांना शुद्ध करेल. आपले कर्तव्य आहे की आपण आपले आत्मे ख्रिस्ताला शरण जाणे आवश्यक आहे. यामुळे देवाच्या आसनासमोर उभे राहण्यास आपण लायक होऊ. पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासाठी तयार राहू. ख्रिस्ताच्या सेवेमध्ये कार्यरत सेवक व्हा. जेव्हा मंडळ्या कार्य करण्यासाठी तत्पर होतील तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्या विश्वासू प्रार्थनेचे उत्तर देईल, त्यांची विनंती मान्य करेल आणि स्वर्गाच्या खिडक्या उघडून त्यांच्यावर वडीव वर्षावाचा पाऊस होईल. देवाच्या पवित्र आत्म्याच्या वर्षावाने व त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी प्रकाशमान होईल. परंतु जोपर्यंत आपण प्रकाशमान होत नाही तोपर्यंत असे घडणार नाही. जोपर्यंत त्यांना देवाबरोबर एकत्र काम करण्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत त्यांना ते समजणार नाही. जेव्हा आपण पूर्णपणे देवाच्या पवित्र सेवेसाठी स्वतःला वाहून घेतो देव परिस्थिती समजून घेईल आणि तो त्यांच्यावर वडीव वर्षाव करेल. परंतु हे मोठ्या प्रमाणात होणार नाही, कारण अजून मोठ्या प्रमाणात मंडळ्या देवाबरोबर एकत्र काम करीत नाही. मंडळीतून निंदा, नालस्ती व तुच्छता, तसे स्वैर स्वभाव व आळसे सर्व गुण निघून जायला हवे, तरच पवित्र आत्म्याचे कार्य मंडळीमध्ये सुरू होईल. तेव्हा मंडळीला दिसेल की देवाचे दूत मंडळीत आपले कार्य करीत आहेत. तुमचे पात्र स्वच्छ ठेवा व योग्य बाजू वर ठेवा. आपण वडीव वर्षावाची काळजी करण्याची गरज नाही. आपणास एवढेच करायचे आहे की आपले पात्र स्वच्छ ठेवणे. आणि त्याचे तोंड वर करून ठेवणे आणि स्वर्गीय पावसाची वाट पाहत प्रार्थना करीत रहा. माझ्या पात्रामध्ये वळवाचा पाऊस येऊ दे. गौरवी देवदूताचा प्रकाश जो तिसऱ्या देवदूता सोबत होता त्याचा प्रकाश मजवर येऊ दे. मला माझा कार्यभाग दे. सुवार्ता प्रचाराचा आवाज माझ्यामधून निघू दे. येशू बरोबर मला कार्य करू दे. देवाचा शोध करीत असता मला तुम्हाला सांगू द्या, तो तुमच्या बरोबर सर्व काळ कार्य करील. आपली कृपा तो तुम्हाला देईल. कदाचित उत्तर वेगाने व ताकदीने येईल किंवा कदाचित काही दिवस व आठवडे लागतील. येथे आपल्या विश्वासाची चाचणी असेल, परंतु देवाला ठाऊक आहे की आपल्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे. आपल्या कर्तव्याचा भाग म्हणजे आपण परमेश्वराच्या सानिध्यात सतत राहावे. देवाच्या कर्तव्याला तो जबाबदार आहे आणि आपले कर्तव्य तो कधीही चुकविणार नाही. तो विश्वासू आहे, त्याने ते वचन दिले आहे. महत्त्वाचा आणि महान विषय आहे. यामुळे सर्व मंडळी आपले मतभेद बाजूला ठेवून एक हृदय आणि एक मनाने कार्य करू. वैर व स्पर्धा विसरून नम्र हो. हे असेच होणार. थांबा आणि वाट पहा. येशू ख्रिस्त आपला प्रतिनिधी आणि मुख्य पुढारी आहे. तो आमच्यासाठी काहीतरी करू पाहत आहे, जे त्याने पेंटिकॉस्टच्या वेळी केले होते. कारण त्याने शिष्य प्रार्थना करीत होते आणि उत्तराची वाट पाहत होते. पवित्र आत्म्याचा वर्षाव केव्हा होईल याविषयी माझ्याकडे बोलण्यासाठी ठोस माहिती नाही. जेव्हा सामर्थ्यवान देवदूत तिसऱ्या देवदूताबरोबर खाली येईल तेव्हा या जगातील त्याचे कार्य बंद होईल. माझा संदेश हाच आहे की सर्व काळ त्याच्यासाठी तयार राहावे. आपले दिवे तेवत ठेवावे. त्यातच सुरक्षा आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, सर्वांनाच वडीव वर्षाव मिळणार नाही. मला दाखविण्यात आले की जर देवाच्या लोकांनी स्वतःसाठी कष्ट न करता केवळ पाहतील की त्याच्यावर पवित्र आत्मा येईल तर व त्यांच्या चुका दूर करून योग्य व लायक करतील, आणि जर ज्यावर अवलंबून राहिलो आणि वाईटापासून त्यांना स्वच्छ करतील, त्यांना आत्मा व शरीर शुद्ध होईल आणि मोठ्या आरोळीसाठी तयार केले जाईल, तर त्यांचा गैरसमज होईल. शेवटी ते उणे पडतील. आपल्याला आशा आहे की सर्व मंडळीमध्ये बदल घडून येईल. ती वेळ कधीच येणार नाही. मंडळीमध्ये असे काही लोक आहेत की त्यांचे परिवर्तन होणार नाही. सफलता मिळवण्याच्या प्रार्थनेमध्ये ते भाग घेणार नाही आणि कधी कळकळीची प्रार्थना करणार नाही. देवाजवळ स्वतःच्या उपोषणासाठी विनंती करणार नाहीत. प्रत्येकाने वैयक्तिकपणे वडील वर्षासाठी कार्य केले पाहिजेत. आपण प्रार्थना अधिक करावी व कमी बोलावे. आमची कदाचित खात्री असेल की जेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव होईल की ज्यांना तो मिळाला नाही आणि आगोटीच्या पावसाचे मोल त्यांना समजले नाही अशांना वडील वर्षाव दिला जाणार नाही आणि त्याचे महत्त्व समजणार नाही. केवळ जे प्रकाशावर राहतात त्यांनाच महान प्रकाश मिळेल. जोपर्यंत आपण येशूच्या जवळ जाण्यामध्ये प्रगती करीत नाही आणि त्याची नीतिमत्ता मिळवित नाही तोपर्यंत आपणास पवित्र आत्मा व वडी वर्षाचे स्पष्टीकरण समजणार नाही. कदाचित आपले हृदय आणि भोवती येईल, परंतु तो आपणास मिळावा की नाही हे समजणार नाही. जे पवित्र आत्मा मिळवण्याचे कष्ट करीत नाहीत आणि केवळ वाट पाहतील ते अंधारात शिक्षा भोगतील. देवाच्या कार्यासाठी तुम्ही कधी न करता केवळ बसू नये. म्हणजेच काय की देवाच्या कार्यासाठी तुम्ही काही न करता केवळ बसू नये तर सतत कार्य करावत. आणि हेच आहे आजच्या वडी वर्षाचे सार. यामध्ये आपण बघितलेलं आहे पवित्र आत्म्याचे कार्य वडीव पावसाशी संबंधित आहे. सुरुवातीचा पहिला वर्षाव AD 31 पेंटिकॉस्ट झाला होता. पेंटिकॉस्टच्या या प्राथमिक वर्षावाचे परिणाम आपण पाहिलेले आहेत. वडी वर्षावाचे वचन आम्ही ऐकलेले आहे, बघितलेलं आहे आणि वाचलं आहे. वडी वर्षाव मोठी आरोळी निर्माण करेल. त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे की पवित्र आत्मा मिळवण्यासाठी आपण कळकळीची प्रार्थना करावी. त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे की खऱ्या पश्चातापामध्ये आपण आपली हृदय नम्र करावीत. त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे सुधारणेबरोबर पुनरुज्जीवनही असणे आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे आपण सर्व भांडणे व तटफुटी बाजूला ठेवावीत, एकमेकांवर प्रीती करावीत, वडीव वर्षावाचा मार्ग मोकळा करणे हे देखील आम्ही पाहिलेलं आहे. ख्रिस्ताच्या सेवेमध्ये कार्यरत सेवक व्हा, तुमचे पात्र स्वच्छ ठेवा व योग्य बाजू वर ठेवा. आणि सरते शेवटी आम्ही बघितलेलं आहे की सर्वांनाच वडीव वर्षाव मिळणार नाही. हा होता आराखडा वडीव वर्षाचा. आणि मला आशा आहे की आजचा संदेश आम्हा प्रत्येकांना समजलेला आहे आणि वडीव वर्षावाचे महत्त्व देखील. आणि हे समजण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला आणि तुम्हा प्रत्येकांना कार्य करीत राहोत, त्याचा पाठ बळ आम्हाला मिळत राहावत आणि आम्ही त्या दिवसासाठी वैयक्तिक तयारी करावीत की देवाचा पवित्र आत्मा आमच्यावरती यावात, स्वार्थेचे कार्यामध्ये आमचा देखील सहभाग व्हावात. तो अशासाठी की एक जरी आत्मा आम्ही देवाच्या राज्यामध्ये आणला तरी आम्हाला त्या ठिकाणी जीवनी मुकुट आहे. यासाठी आम्हा स्वतःमध्ये परिवर्तनाची लाट येणे आवश्यक आहे. आम्ही स्वतःचं जीवन परिवर्तित करणे आवश्यक आहे. आम्ही आमचा जुना स्वभाव, जुने विचार, जुन्या संगती त्या सर्व सोडून टाकाव्यात. एक पवित्र जीवन आम्ही जगावत. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखे होऊ शकत नाही, परंतु त्याने जो आम्हाला किता दिला, त्याने जे जीवन जगलं आहे त्यानुसार जगण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो. आणि जो आत्मा ह्या जीवनाच्यासाठी प्रयत्न करीत असताना प्रार्थना करतो त्या प्रत्येकांना पवित्र आत्मा प्राप्त होतो आणि तो मार्गदर्शक बनतो. तो आम्हाला बरं आणि वाईट याच्यामधला भेद समजून सांगतो आणि आमचा कल पवित्र जीवनाकडे वळवितो. ज्या प्रकारे पाटाचं पाणी वळतं त्याप्रमाणे आम्ही वळावत अशी त्याची इच्छा आहे. आणि एकदा पुढे पुढे गेलो तर आम्ही कधीच मागे बघू नये, कारण की आमची जीवनवाट तीच आहे की ज्यामध्ये ख्रिस्त आम्हाला लाभतो. आणि म्हणून पॉल म्हणतो की जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे आम्हाला लाभ आहे. हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करत आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो की तू आज आमच्या सोबत बोललेला आहेस. तू आम्हाला सांगून दिलेला आहे की देवाच्या लोकांवरती शेवटच्या काळामध्ये कसा वडी वर्ष होणार आहे, कसा दुप्पट प्रमाणात त्यांना आशीर्वाद मिळणार आहे. प्रभू, त्या सेवा कार्यामध्ये आमचा देखील सहभाग व्हावा म्हणून आजपासून आम्ही तो मार्ग अवलंबून करतो की ज्याची गरज आमच्या जीवनासाठी आवश्यक आहे. नुसता ह्याच नाही तर स्वर्गीय जीवनासाठी देखील. ये प्रभू आमच्या अंतकरणाचा ताबा घे आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन.
उसने कहा है आने वाला है.
मसीह आने वाला है। आएगा जिस दिन बदलेंगे सब हम, जहां भी वो होगा साथ रहेंगे हम। आएगा जिस दिन बदलेंगे सब हम, जहां भी वो होगा साथ रहेंगे हम। अल्फा ओमेगा अपना मसीह है, अल्फा ओमेगा अपना मसीह है, अपना मसीह है आने वाला है। सितारों से कई आगे जाना है, लौट के इस दुनिया में वापस नहीं आना है। चांद सितारों से कई आगे जाना है, लौट के इस दुनिया में वापस नहीं आना है। मार्ग सत्य और जीवन।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।